जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, यशोदा नंदन व्रज जन रंजन, जय गोपी जन वल्लभ व्रज जन रंजन, गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe Jaya Jagannatha Jagannatha Baladeva Jaya Subhadra Jaya Gauranita, 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 Jaya Gauranita. Jaya Jaya Prabhupada, 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 Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Gurudev. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol.
J जय ओम विष्णुपाद परमहंस परिवार का चार अष्टोत्तर से श्री कृष्ण कृपा मूर्ति एसी भक्तिवेदांत स्वामी शील प्रभुपाद की इस्कॉन बीबीटी संस्थापक चार शील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिवार का चार अष्टोत्तर से श्री कृष्ण कृपा मूर्ति भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार शील हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की श्री श्री राधाकृष्ण गोप गोपीनाथ श्यामकुंड राधाकुंड गिरि गोवर्धन की वृंदावन धाम मथुरा धाम की मायापुरी धाम श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की नवदीप धाम की गंगा माई यमुना माई की तुलसी देवी भक्ति देवी की कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की समवेद गौर भक्तवृंद की समवेद गौर भक्तवृंद की समवेद गौर भक्तवृंद की हिताय गौर प्रेमानंदे हरे कृष्ण। आज आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 22 वाचायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय मी श्लोक वाचेन पाठीमागे आपण म्हणायचं आहे। अनन्य चिंतयतो माम ये जना पर्युपासते तेषा नित्ताभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अनन्य चिंतयतो मामे जना पर्युपासते तेषा नित्ता अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अनन्य चिंतयतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। शब्दार्थ भाषांतर तथा तात्पर्य येशे भक्तिवेदांत स्वामी शील प्रभुपाद यांच्याकडून। शील प्रभुपाद की अनन्या म्हणा माझ्यामागे अनन्या अनन्य भावाने इतर कोणतेही हेतू नसणारे चिंतयत चिंतन करून माम माझ्यावर ये जे जनहा लोक पर्युपासते योग्य प्रकारे भजतात तेषाम त्या नित्य नेहमी अभियुक्तानां भक्तीमध्ये दृढ असलेले योग आवश्यकता किंवा गरजा क्षेमं रक्षण वहामी वहन करतो अहम मी भाषांत। परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्यांचे मी रक्षण करतो। परत एकदा वाचतो भाषांतर। परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्यांचे मी रक्षण करतो। तात्पर्य कृष्ण भावनेशिवाय ज्याला क्षणभरी राहत नाही तो दिवसातून 24 तास केवळ कृष्णाचे चिंतन करतो आणि तो श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पादसेवन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममान झालेला असतो। अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया
मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. यामुळे भगवत भक्त केवळ भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो. असा हा भक्त निसंदेह विना प्रयास भगवत प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भगवत प्राप्ती यालाच योग असे म्हणतात. भगवत कृपेमुळे अशा भक्ताला या बौद्धिक पदावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही. क्षेम म्हणजे भगवंतांचे अहितुकी संरक्षण होय. योगाद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात. आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा त्याचे पतन होण्यापासून भगवंत रक्षण करतात. ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मितम एन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम एन भूतले स्वयं रूप कदामयम ददान्ति स्वपदांतिकम. वंदेहम श्री गुरु श्रीयुत पदकमलम श्रीगुरून वैष्णवांच श्रीरूपम सागरजात सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललितां श्री विशाखान्वितां च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज प्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. रविवारच्या सुट्टी दिवशी तुझ्या इथं आपण मंदिरात उपस्थित आहात. बाहेर अनेक अशी प्रलोभन करमणुकीच्या गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे मंदिराकडे येण्याला मन धजत नाही. पण ज्यांच्यावर भगवंतांची विशेष कृपा असते त्यांचेच पाय मंदिराकडे वळतात. त्यामुळे इथं मंदिरात यायला सुद्धा भगवंतांची इच्छा लागते, भगवंतांची कृपा लागते. आणि त्या कृपेला तुम्ही पात्र आहात म्हणून आज तुम्ही मंदिरात उपस्थित आहात. कारण दोन मार्ग असतात. एक मार्ग भगवद्धामाकडे घेऊन जाणारा असतो आणि एक मार्ग नरकाकडे घेऊन जाणारा असतो किंवा नीच लोकात घेऊन जाणारा असतो. भगवद्धामाकडे जाणारा मार्ग हा मंदिरापर्यंत जातो कारण तिथून मग भगवद्धामात जायला परवानगी मिळते. किंवा हळूहळू प्रगती करून आपण भगवद्धामापर्यंत जाऊ शकतो भक्तीचा मार्ग अवलंब करून. आणि बाकीचे जे मार्ग आहेत ते मग कमी अधिक वेळानं असे नाका पण ते खालीच घेऊन जातात. म्हणून आज इथं उपस्थित आपण आहात ही भगवंतांची विशेष कृपा आहे. तर आज भगवद्गीतेवरती या श्लोकावर चार शब्द सांगायचे आहेत. तर ते सांगायसाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मला हवे आहेत. कारण भगवंतांची कृपा आणि तुमचे आशीर्वाद असल्याशिवाय माझ्या प्रयत्नांचा काय उपयोग नाही. त्यासाठी कृपया मला आशीर्वाद द्या. आणि एक लहान बाळ असते ते चुका केलं तरी आई वाडील त्यांचे क्षमा करतात. तसं माझ्याकडून काही चुका झाल्या तरी कृपया मला क्षमा करा. हरे कृष्ण. तर आज आपण जो श्लोक वाचला परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. यामध्ये एक महत्वपूर्ण शब्द आहे वहाम्यहम. या शेवटी योगक्षेमम वहाम्यहम म्हणतात. वहाम्यहम म्हणजे मी वहन करतो, मी स्वतः वहन करतो असं भगवंत म्हणतात त्याच्यामध्ये. ह्या जो सरल अर्थ आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी भगवंत सांगतात. एक म्हणजे जे लोक अनंत भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला बसतात, म्हणजे काय, जे भक्तांची भक्ती करतात, अनन्य भावाने भक्ती करतात, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो. भगवंत असं म्हणत नाहीत नुसता पूर्ण करतो, मी पूर्ण करून म्हणतात. मी ह्या शब्दाला खूप महत्व आहे. आणि त्यांच्याकडे जे आहे त्यांचे मी रक्षण करतो, हे खात्रीपूर्वक भगवंत सांगतात. आणि कोणतीही गोष्ट ज्यावेळी भगवंत सांगता ती 1000% बरोबर असते. भगवंत सांगितलेलं एकही त्यांचं वचन ते खोटं करत नाहीत. कधी भगवंताचं वचन आपल्याला कधी कधी असं का भगवंत चुकीचे करतात असं वाटतं आपल्याला, पण तो भ्रम असतो. कारण आपण तितकं आपलं ज्ञान तेवढं वरच्या लेवलला पोचलेलं नसतंय. आणि भगवंतांच्या ज्या कल्पना असतात त्या आपण समजू शकत नाहीत. म्हणून त्या आपल्याला आपल्या अज्ञानामुळं या भगवंत जे करतात ते चुकीचं म्हणतात. पण प्रत्यक्षात भगवंत काहीही चुकीचं करत नाहीत. भगवंत जे करतात ते 1001% बरोबर असते. आणि म्हणून मग भगवंत म्हणतात की मी त्यांच्या गरजा पूर्ण करतो, स्वतः मी करवून घेतो म्हणत नाहीत, किंवा दुसऱ्याकडून त्यांच्या हाताकडे अनेक देवी देवता आहेत, अनेक योगशक्ती आहेत, त्यांच्यामार्फत ते करून घेतात, घेऊ शकतात. पण आता ह्या संपूर्ण सृष्टीचं, सृष्टीची निर्मिती, त्याचं वहन पालन संहार हे सगळं भगवंतच करतात त्यांच्या योगशक्तीच्या साह्यानं. मग भक्ताचं संरक्षण, भक्ताचं पालन पोषण तर सुद्धा ते योगशक्तीच्या साह्यानं करून घेतो असं म्हटले असते. शेवटी ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, पण ते मी वहन करतो म्हणतात, मी पूर्ण करतो म्हणतात. तर त्याच्यावर आपण चर्चा करायची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्यांचं रक्षण करतो, मी संरक्षण करतो, हे दोन्ही आश्वासनं देतात. तर हे जे भक्ती भगवंतांची करायची असते ह्यात त्यांनी उदाहरण दिलं. जे भक्त भगवंताचे गुण रूप, आता तात्पर्यामध्ये त्यांनी तीन महत्वाचे मुद्दे देतात प्रभुपादजी. जे भक्त भगवंतांचे गुण रूप लीला यांचे सतत श्रवण करतात, ऐकतात भगवंतांची लीला, कीर्तन करतात म्हणजे सांगितलं जात आहे, स्मरण करतात, जे आपण ऐकतो त्याचं स्मरण करतो, ते स्मरण करतात, हा तिसरा प्रकार झाला. वंदन, भगवंताच्या मंदिरात आल्यानंतर आपण दंडवत प्रणाम करतो ह्याला वंदन म्हणतात. नंतर अर्चन करतो, आपण पूजा अर्चा करतो, हा पण भक्तीतलाच एक मार्ग आहे. नंतर पादसेवन, भगवंतांचे चरण सेवा करतात. तसंच दास्यम, भगवंतांचा दासभावानं त्यांच्या सेवा करतात. आणि सख्य भावानं, मित्र या नात्याने सेवा करतात. जसं श्रीकृष्णाच्या बरोबर त्यांचे गोप मित्र क्रीडा करत होते त्या पद्धतीने सेवा करतात. आणि आत्मनिवेदन शेवटचा प्रकार म्हणजे आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण करतात. तर असे जे पूर्वी भक्त होऊन गेले, ह्या 9 विधा भक्तीपैकी एक भक्तिमार्ग सुद्धा अवलंबून त्यांनी भगवतधाम प्राप्त केलं, भगवंतांच्या चरणाशी सेवेला गेले. तर ते म्हणजे कोण, सतत श्रवण कुणी केलं, तर महाराज परीक्षिताने सतत श्रवण करून भगवतधामात गेले. कीर्तन कुणी केलं, भागवतमचं कीर्तन कुणी केलं, भागवतम कुणी सांगितलं, सुखदेव गोस्वामींनी सांगितलं, म्हणून ते भगवंतांचेच पार्षद होते, भगवंताच्या धामात गेले. सदैव भगवंतांचं स्मरण कोण करत होते, प्रल्हाद महाराज करत होते, त्यांनी सुद्धा भगवंतांची प्राप्ती केली. वंदन सदैव कोण करत होते, सदैव अक्रूर महाराज करत होते, त्यांनीही भगवत प्राप्ती केली. अर्चनामध्ये कोण आपला समय घालवत होते, पृथू महाराज घालवत होते, तेही भगवंतांची प्राप्ती केली. पादसेवन कोण करत होते, लक्ष्मीदेवी, आपण चित्रामध्ये विग्रहामध्ये बघताय की लक्ष्मीदेवी भगवंतांचे चरण सेवा नेहमी करत असते, त्यांनी सुद्धा भगवंताची प्राप्ती ऑलरेडी केलेलीच आहे. दासभावना हनुमानाने प्रभू रामचंद्रांची सर्व प्रकारे सेवा केली आणि त्याने भगवंतांचं धाम प्राप्त केलं. सख्य भावना अर्जुन मित्राप्रमाणे भगवंतांची सेवा केली, त्यांनी भगवंतांची प्राप्ती केली. आणि सर्वस्व अर्पण, बली महाराजाने आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण केलं आणि त्यांनी भगवतधामाची प्राप्ती केली. अशा प्रकारे ह्या 9 विधा भक्तिमार्गातून एखादा मार्ग जरी आपण अवलंबला तरी सुद्धा आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. तर असे जे भक्त आहेत ते भगवंतांचं प्रेम ह्याद्वारे जर भक्ती आपण केली तर भगवंतांचं प्रेम आपण निःसंदेहपणे प्राप्त करू शकतो. आणि असे जे भक्ती करून भगवंतांच्या धामात जातात किंवा भगवंत प्रेमाची प्राप्ती करतात, ते परत एकदा भगवतधामात गेल्यानंतर ह्या दुःखमय जन्म मृत्यू जरा व्याधीचं जे हे जग आहे, दुःखमय जग आहे, ह्या जगामध्ये कुठेही सुख नाही आहे, सगळं दुःखच आहे. तर ह्या दुःखमय जगामध्ये आपण कधी भगवतधामातून परत येऊ शकत नाही, सदैव शाश्वत आनंदी जीवनामध्ये आपण जगू भगवंतांच्या साह्यानं. आणि हे सगळ्या शेवटी सांगतात, क्षेम म्हणजे भगवंतामार्फतचे रक्षण. भगवंत स्वतः हे क्षेम करतात, सगळ्यांचं रक्षण करतात. शिवाय अशा भक्ताचे भक्तीतून पतन होणार नाही याची पण भगवंत काळजी घेतात नेहमी. असे बरेच श्लोक आहेत भगवंत सांगतात ज्याद्वारे भगवंत खात्रीपूर्वक आश्वासन देतात. आपल्याला वाटते कधी कधी भगवंत आमच्यावरतीच का कृपा करतात. काही जणांना इतकं सुख दिलंय, त्यांच्याकडे इतका पैसा अडका दिलाय, इतकं सुख त्यांच्या पायाशी लोळण घेते आणि आम्हाला इतकं काबाड कष्ट करावं लागतं, ह्याचं कारण का? तर हे आपल्या प्रारब्धांना आलेलं असते. आपण पूर्वजन्मी जे केलेलं आहे त्याचं कर्म आपण हे फेडत आहोत. भगवंत कुणाच्या प्रती एक माझा प्रेमाचा आणि दुसरा माझा अप्रेमाचा असं भगवंत करीत करत नाहीत. तर भगवंताचा 29 नंबर श्लोक 9.29 नंबर श्लोक म्हणतोय, समोहम सर्व भूतेषु न मे देशो अस्ति न प्रियहा, ये भजंती तू मा भक्त्या मयी ते तेषु चाप्यहम. याचा अर्थ आहे, मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु पुढे लावतात, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्यांचा मित्र आहे, असं भगवंत खात्रीने सांगतात. सर्वांच्या प्रति मी समभाव आहे हे ठीक आहे, पण तरी सुद्धा जो माझ्यावर प्रेम करतो, जो माझ्यावर भक्ती करतो, त्यांचा मी मित्र आहे आणि तो सुद्धा माझा मित्र आहे, असं भगवंत खात्रीपूर्वक सांगतात. आणि मी मगाशी काय सांगितलं, भगवंत जे सांगतात ते 1000% बरोबर असते, सत्य असते. भगवंत जर बरोबर नसते अर्जुनाच्या तर पांडवांनी युद्ध जिंकलं असतं का? कदापि नाही. भगवंत बरोबर होते म्हणूनच पांडवांनी युद्ध जिंकलं. आणि एवढी नारायणी सेना असताना ज्यावेळी भगवंतांनी विचारलं दुर्योधनाला आणि अर्जुनाला, तुम्हाला मी कुणाला पाहिजे आणि माझी नारायणी सेना कुणाला पाहिजे, तर अर्जुनाने मला म्हणले तुम्ही पाहिजे. अर्जुनाने ज्यावेळी मला नारायणी सेना तुम्ही पाहिजे म्हटला, त्यावेळी दुर्योधन खूप खुश झाले. काय आला याचा डोक्याचा भाग नाही, म्हणाले नारायणी सेना घेईल काय, भगवंत श्रीकृष्ण काय युद्ध करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही, त्यांचा काय उपयोग? म्हणाले नारायणी सेना मागायला पाहिजे होती, पण वरून ते दाखवलं ठीक आहे अर्जुन मागतोय, माझा लहान भाऊ आहे तर त्याला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तुमची नारायणी सेना मला द्या, असं खुशीनं सांगितलं. पण अर्जुनाला फक्त श्रीकृष्णच पाहिजे होते, कारण अर्जुन श्रीकृष्णावर खूप प्रेम करत होते आणि तेच सल्ला देतील आणि तेच मला वाचवतील यातून याची त्यांना खात्री होती. पण ह्या वेळेला अजून अर्जुनाला माहीत नव्हतं की श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, ते नंतर त्यांना माहीत होतंय. एवढी नारायणी सेना आणि यांच्याकडे 11 अक्षनी सेना होती यांच्याकडे, कौरवांच्याकडे, आणि 7 अक्षनी सेना पांडवांच्याकडे होती, तरी सुद्धा पांडव विजय झाले. ह्याचं कारण काय? तर भगवान श्रीकृष्ण पांडवांच्याकडे होते. नारायणी सेना तिकडे असून सुद्धा भगवंत पांडवांच्याकडे असल्यामुळे भगवंतांनीच हे युद्ध जिंकलं. म्हणून भगवंत जेते आहेत कोणाकडे असतात त्याचं यश आहे हे गृहीत धरायचं. तसंच पुढचे म्हणून भगवंत म्हणतात, मी सगळ्यांच्याकडे समभावानं वागतो, पण जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो, माझ्यावर प्रेम करतो, तो माझा मित्र आहे, असं भगवंत सांगतात. दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतीपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपायन्ति ते. अर्थ, जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते माझ्यापर्यंत येतील. जे ज्यांच्या भक्तिभावात आपल्याला कधी कधी वाटते आम्हाला गुरु भेटत नाही, मला काय वाचावं, कशी भक्ती करावी समजत नाही, आपण फक्त मनात इच्छा केली की बस आहे, भगवंत सगळे मार्ग उपलब्ध करून देतात. तुम्हाला कोणी सांगितले होते इस्कॉनच्या मंदिरात जा म्हणून, भगवंत सगळी प्रेरणा देतात इथं जा. आणि मी छाती ढोकपणे सांगतो की आमचा सगळा भक्त समूह सांगतो की अशी भक्तिमय सेवा शिकवणारे आणि एवढी शिस्तबद्ध पूजा अर्चा करणारे, पंचरात्री विधीने पूजा करणारे, इस्कॉन ही जगातील सर्व श्रेष्ठ संस्थेतली एक संस्था आहे. त्यामुळे इथं जे शिकवलं जात आहे ते गुरुशिष्य परंपरेतनं आणि शुद्ध ज्ञान दिलं जातं. म्हणून अशा ठिकाणी जे ज्ञान मिळेल ते आम्हाला भगवत धामात घेऊन जाईल एवढं नक्की. कारण हे सगळं करून ठेवलंय कोणाली, आमचे प्रभुपादांनी करून ठेवलंय बद्ध जीवांना ह्या दुःखातून मुक्त करायसाठी, त्याचा फक्त लाभ आपण घ्यायचा आहे. तर पुढचा श्लोक 18.66 मध्ये भगवंत छानपणे सांगतात. हा श्लोक म्हणजे भगवद्गीतेतला कळस म्हटला जातो, सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर, ही किरकोळ जे धर्म आहे ते सोडून दे आणि केवळ मला शरणे, केवळ मला शरणे, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. आतापर्यंत जे जे पाप केलेत काय केले त्यात सगळ्यातून मुक्त करतो, सर्व त्रासातून मुक्त करतो, तू भयभीत होऊ नकोस म्हणतात भगवंत. भगवंत ज्यावेळी म्हणतात ना खात्रीपूर्वक, त्यावेळी ते आपल्या पाठीशाय ते समजायचं, तू भयभीत होऊ नकोस, अशी भगवंत खात्री देत असतात. म्हणजे असे खात्रीपूर्वक सांगणारे भगवंत, कारण ते बोलतात ते करतात. ह्या जगामध्ये जे बद्ध जीव आहे ते बोलतील पण करतील का नाही याची गॅरंटी नाही. बरेच जण आश्वासन देतात हे करतो ते करतो पण तेच परिपूर्ण नाहीत. आपण मनुष्य म्हणजे अपूर्ण आहोत. आपण जर अपूर्ण आहोत तर आपण 100% करू याची परिपूर्णता आम्ही कसं देऊ. पण भगवंत हे परिपूर्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत म्हणून जे बोलतात ते करतात म्हणून त्यांच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता आपण बघितलं मगाशी की भगवंत मी सर्वांचं पालन पोषण करतो म्हणतात. तर हे जे त्यांचे प्रेममय भक्ती करतात भक्तीमध्ये त्यांच्या तल्लीन असतात त्यांचं तर ते रक्षण करतात सोडूनच द्या. पण हे जे भक्ती करत नाहीत असं कधी होतंय काय. एखादा भगवंताचं नामस्मरण करत नाही म्हणून त्यांच्या घरावरती पाऊस पडत नाही. हे जे अन्नदान पिकतंय ते त्याला मिळत नाही असं कधी झालेलं आहे काय. भगवंत सर्वांचं पालन पोषण करतात जे भक्ती करतात त्यांचं पण आणि जे भक्ती करत नाही त्यांचं पण. कारण ही सर्व जी मुलं आहेत ते भगवंताचीच पुत्र आहेत. आमचे आई माता पिता म्हणजे कोण भगवान श्रीकृष्ण आहे ते सर्वांचं पालन पोषण करतात. एखादा मुलगा खोडकर असेल किंवा एखादा मुलगा गुन्हे जरी असेल तर दोघांच्यावर समानच आई वडील प्रेम करत असतात. त्याप्रमाणे भगवंत सर्वांच्याकडे समानच लक्ष देतात पण जो गुन्हे असतो त्याच्याकडे जरा जास्त झुकतं माप असतं. म्हणून गुणी माणसांच्याकडे आपलं जरा कल व्हायचा असला पाहिजे. आता ह्या ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष प्राणी आहेत. 84 लक्ष प्राणी कोणते कोणते तर ह्या पाण्यामध्ये जलयोनी जे आहेत जला पाण्यामध्ये जे राहतात वास करतात माशासारखे प्राणी तर असे 9 लाख प्रकार आहेत. 9 लाख मध्ये 9 लाख संख्या नव्हे प्रकार 9 लाख. आता मासा म्हटल्यानंतर त्याच्यात फिल मासा वेगळा शार्क मासा वेगळा आला डॉल्फिन मासा वेगळा असे प्रकार ते वेगळे पण 9 लाखामध्ये 1 म्हणजे मासा आला. बाकी असे 9 लाख प्रकारचे प्राणी असतात आपण याच्यामध्ये जलचरामध्ये. वनस्पती 20 लाख प्रकारचे वनस्पती आहेत. आंबा म्हटल्यानंतर 1 आंबा आला पण त्याच्यात हापूस आंबा वेगळा आणि कुठला आंबा वेगळा ह्या अंतर्गत जाती झाल्या पण आंबा हा 1 अशी 20 लाख वनस्पती आहेत. कृमी कीटक छोटे जे कीटक आपल्याला दिसतात ते 11 लाख प्रकारचे आहेत. पक्षी 10 लाख प्रकारचे आहेत. पशु 30 लाख प्रकारचे आहेत आणि मनुष्य 4 लाख प्रकारचे आहेत. अशी ही 84 लक्ष योनी आहेत. ह्यातली भक्ती मार्गानं भगवतधामा जाण्याचा प्रयत्न करणारे फक्त 4 लाख मनुष्य प्राणी आहेत तेच आहेत. बाकीचे जे 80 लाख प्राणी आहेत ते कुठं भगवंताची भक्ती करतात पण त्यांचं पालन पोषण कोण करते. भगवंतच करतात ना. म्हणून भगवंत सगळ्यांच्याकडे समदृष्टीने पाहत असतात. 4 लक्ष मनुष्य प्राण्याचा जो आपल्याला देह मिळाला हा शेवटी मिळतोय. कारण यातून ह्या दुःखमय जगात राहायचं की भगवतधामात जायचं या शाश्वत आनंद प्राप्त करायसाठी आपण ठरवायचं आहे. कारण ह्या भौतिक जगात आपण कितीही प्रयत्न केला तर इथं सुख कुठेही मिळणार नाही. हे सगळं दुःखच आहे. फक्त सुखाचा भास असतो आपल्याला क्षणभर. इथं सुख कुठे नाही आणि सदा सुख कायमचं सुख पाहिजे असेल शाश्वत सुख पाहिजे असेल तर भगवंताची प्राप्ती करून भगवतधामाला आपण ज्यावेळी जाऊ तिथं शाश्वत सुख आपल्याला मिळणार नाही आणि तेच इथं शिकवलं जात आहे. तर हे 4 लाख जे मनुष्य प्राणी आहेत आता आपण म्हणा 4 लाख प्राणी कसे तर 4 लाख त्यांच्या स्वभावानुसार. आता कुणाचा तमोगुणी स्वभाव असतोय कुणाचा रजोगुणी असतोय कुणाचा सत्वगुणी असतोय. कधी कधी तमोगुण आणि सत्वगुणाचं मिश्रण असतंय कधी सत्वगुण आणि रजोगुणाचं मिश्रण असतंय कमी जास्त प्रमाणात मिश्रण असते. असे 4 लाख स्वभावानुसार माणसाचे प्राणी प्रकार आहेत. तर ह्या सर्व प्रकारच्या प्राण्यांचं भगवंत संरक्षण करत असतात. तर मग इतक्या प्राण्यांचं जर ते संरक्षण करत असता तर मग जे भक्ती करतात जे भगवंतांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर का ते करू नये आणि त्यांच्यावरती किती करत असतील प्रेम. तर आता ह्यात मगाशी जे आपण वाचलो मी वहन करतो कसं ह्याच्यावरती आपण थोडस समजून घ्यायचं आहे. आणि दुसरं ह्या 84 लक्ष येऊनही ज्या प्राण्याचं पालन पोषण करतात हत्तीला किती अन्न लागतं आणि मुंगीला किती अन्न लागतं हे भगवंतांना माहीत आहे. त्यांच्या प्रमाणात त्यांना अन्न उपलब्ध करून ठेवलेलं आहे. आपल्याला मनुष्य प्राण्याला किती अन्नधान्य लागते याची सगळी उत्पत्ती आहे या ब्रह्मांडामध्ये होत शकते. फक्त त्याचा विनियोग आपण मनुष्य प्राणी व्यवस्थित करू शकत नाही म्हणून काही ठिकाणी दुर्भिक्ष निर्माण होतात आणि काही ठिकाणी अन्नधान्य भरपूर उत्पादन होत आहे. तर हे कशामुळं तर आम्ही भगवंतांनी जे नियम पालन करायला दिलेले आहेत त्याचं पालन न व्यवस्थित केल्यामुळं हा आपण त्रास भोगतो. पूर्वी प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये रामायणमध्ये वर्णन आहे की त्यावेळी पण कधी कधी पाऊस पडत नव्हता. एकदा प्रभू रामचंद्रांच्या 12 वर्षे पाऊस पडलेला नव्हता पण 11व्या वर्षापर्यंत जनतेला समजलं नाही की पाऊस पडलेला नाहीये. कारण त्यांनी पाण्याचं नियोजन असं केलेलं होतं, 12 वर्षपर्यंत जरी पाऊस पडला नाही तरी सुद्धा जे पाणी होतं त्याच्यावरती शेती पण पिकवत होती, प्यायला पण पाणी मिळत होतं आणि सगळं व्यवस्थित चालत होतं. 12 वर्षे 11 वर्षे 12व्या वर्षी समजून आलं की पाऊस आता पडत नाही आणि पाण्याचं शॉर्टेज आहे. मग त्यांनी शिंगी ऋषींना आणून वगैरे, मग त्यांनी ऋषी शृंग मुनींना आणून मग पाऊस पडला, ते त्या लेवलला झालं. पण असं नियोजन त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये केलं जात होतं, रामायणाच्या वेळी, त्रेतायुगामध्ये. आता आपल्याला रामराज्य पाहिजे आहे, तसं सुख पाहिजे आहे, पण रामराज्यात जे भक्तिभावानं नियम पाळले जात होते आध्यात्मिक, ते पाळायला नको, त्यामुळे आपण हे भोगतो. हे आता जे पूर महापूर हे दुर्भिक्ष का भोगतो, कारण आपण प्रकृतीचे नियम पालन करत नाही म्हणून हे भोगतो. ते जर पालन केले असते, 4 वर्णामध्ये जे वर्णन केलं आहे त्या वर्णाश्रमाप्रमाणे जर आपण पालन केलं असतं तर हा प्रकार आला नसता. रामायणमध्ये वर्णन आहे की पाऊस कधीही दिवसा पडत नव्हता, त्यावेळी रात्री शेतकरी काम करून घरी झोपल्यानंतर पाऊस पडायला सुरू होणार, तो उठून कामाला जायच्या अगोदर पाऊस थांबणार. एखादा अकाली मृत्यू आला तर तो राजाकडे जाऊन तक्रार करत होती ती व्यक्ती, माझा मुलगा ह्या वयात वारला कसा, असं कसं झालं, कोण ह्या आमच्या राज्यामध्ये पाप करतोय तो शोधून काढा, एवढं तिथं नियमं पाळलं जात होते का. तर त्यांनी सर्व भक्तिमय मार्गाचा अवलंब करत होते आणि निसर्गानं नियम जे घालून दिले त्याचं तंतोतंत पालन केलं जात होतं. आणि आता त्याचं पालन होत नाही म्हणूनही आपण दुःख भोगतोय, त्या दुःखाला आम्हीच कारण आहोत. आता साधं उदाहरण घ्या, हे पशुपक्षी जे आहेत त्यांना कोण शिक्षण देते, पण त्यांनी प्रकृतीचे नियम काटेकोरपणे पालन करतात. मी अनेक वेळा उदाहरण देतो, रस्त्यावरती एक एवढं धान्याचं जर पोतं पडलं, सिमेंटचं पोतं भरलेलं आहे धान्याचं आणि त्याच्यात ज्वारी किंवा तांदूळ आहेत, तर चिमणी येऊन एखादा दाणा त्याला घेणार, खाऊन जाणार, आणि भूक लागल्यानंतर अनेक खाणार घेऊन जाणार. असं प्रत्येक प्राणी जो आहे त्याला पाहिजे तेवढं घेऊन खाऊन जाईल. पण मनुष्य प्राणी काय करेल, तिथं कोण आहे का इकडं तिकडं बघेल, कोण नाही म्हटल्यानंतर ते पोतं आपल्या स्कूटरच्या पुढं टाकेल किंवा सायकलवर टाकेल आणि घेऊन जाईल. ही मनुष्य प्राण्याची प्रवृत्ती आहे आणि नियम मोडण्यामध्ये मनुष्य प्राणी एक नंबर आहे. म्हणून भगवंत हे शास्त्र कोणासाठी दिलेत, भगवद्गीता भागवतम सारखे अनेक जे पुराण शास्त्र दिलेत भगवंतांनी माणसासाठी का दिलेत, का नियम मोडण्यामध्ये माणूस सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना नियमावर आणलं पाहिजे म्हणून ही शास्त्रासाठी त्यांच्यासाठी दिलेत. प्राण्यांना नाही, प्राण्याने जे नियम घालून दिलेत त्याप्रमाणे ते वागतात. प्राण्यांचं ते आता असं नाही बा प्राणी भगवद्धामाला जाणार नाहीत असं नाही आहे. प्रथम प्राण्याचे सुद्धा अनेक पैर असलेला प्राणी होतो, नंतर मग 6 पाय असलेला प्राणी होतो, नंतर मग 4 असलेला होतो, नंतर 2 पाद असलेला प्राणी होतोय, आणि शेवटी मग मनुष्य जन्माला येतोय. कारण भक्ती आपण प्राणी लोक करू शकत नाहीत, मनुष्यच भक्ती करून भगवद्धामाला जाऊ शकतोय. म्हणून हे भक्ती करायचे जे मार्ग आहेत ते मनुष्यासाठी आहेत आणि त्यांनी पालन केलो तर भगवद्धामात जाऊ, आणि नाही आपण पालन केलं, भगवंतांचं नामस्मरण केलं नाही, भगवंतांचं भजन केलं नाही, भगवद्गीता भागवतम वाचलं नाही, तर पुढच्या जन्मी केडा मग घेऊ, परत 84-80 लक्ष योनीमध्ये जाऊ आपण, किंवा अगदीच थोडीफार भक्ती केलं असतं तर मनुष्य जन्म मिळेल. पण जर भगवंत भगवद्गीता आणि भागवतामध्ये जे सांगितलेलं आहे त्याला काय फार मोठं कष्ट करावं असं लागत आहे असं नाही आहे. थोड्या माळा जप करायच्या, दररोज भागवतमचं वाचन करायचं, भगवद्गीतेचं वाचन करायचं, मंदिरात येऊन भगवंताचं दर्शन करायचं, घरामध्ये अर्चबिग्र असतं त्याची पूजा अर्चा करायची. ऑलरेडी भारतभूमीमध्ये हे सगळं केलं जातंय, फक्त त्यांना थोडंसं पुश करायची गरज आहे. पाश्चात्य देशामध्ये केलं जात नाही हे ठीक आहे, पाश्चात्य देशामध्ये भक्ती कुणी शिकवली, फक्त प्रभुपादाने शिकवली, त्याच्या अगोदर भक्ती तिथं कोण करतच नव्हते, अमेरिका इंग्लंड सारख्या देशामध्ये. पण भारत देशामध्ये हे ऑलरेडी रुजलेलं आहे, रक्तात भिनलेलं आहे, फक्त त्यांना मार्गस्थ करा एवढंच. तर हे भक्तिमार्ग केलं तर आपण या दुःखातून मुक्त होऊ. आता भगवंताने ह्या प्राण्याला हवा लागते, हवेशिवाय आपण किती वेळ जगू शकतो, जास्तीत जास्त 1 मिनिट 2 मिनिट. मग म्हणून भगवंतांनी केलं, ह्या वातावरणातच हवा सोडून दिली, घे तुला किती पाहिजे तेवढं घे, किती श्वास घेतले पाहिजे दिवसात, असं काय कुठं बंधन आहे काय, तुम्ही 25 लाख घेतला, तुम्ही 20 का घेतला, एवढं घ्यायचं नाही. हे जर माणसाच्या दिलं असतं तर मीटर लावले असते त्याने आणि पैसे वसूल केले असते, पण भगवंतांनी काय केलं, सगळं हवेतच सोडून दिलं, घ्या कोणाला किती श्वास घ्यायचा आहे तेवढा घ्या, किती ऑक्सिजन घ्यायचा आहे तेवढा, किती कार्बन डायऑक्साईड घ्यायचा आहे तेवढा घ्या. आणि काय केलंय, आपण काय सोडतो, प्राणवायू घेऊन कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो, आणि प्राणी काय करतात, कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि प्राणवायू सोडतात. म्हणजे ह्या चक्राचं संतुलन केलंय, एकाचं जे त्याग, एक जो वस्तू त्यागतोय तो दुसरा स्वीकार करतोय आणि तो स्वीकार करतोय तो दुसरा त्यागतोय, असं हे चक्र केलेलं आहे. आता इतकं पाणी आपल्या सृष्टीमध्ये आहे किंवा ह्या ब्रह्मांडामध्ये आहे, पाण्याचं फक्त स्वरूप बदलतंय. खारं पाणी आहे, त्याचं बाष्पीभवन वरती होऊन वाफेच्या रूपात जातंय, परत त्या वाफेचं गोड पाणी होऊन येतंय, आणि जे पाणी वाया जाते ते जमिनीत मुरते, परत पावसामार्गे समुद्राला जाते. हे चक्र फिरत असते, वाया कुठेही जात नाही. तशी ह्या ब्रह्मांडात ज्या वस्तू भगवंतांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या कुठेही जात नाही, त्याचं स्वरूप बदलते. आज एक मातीचा घडा तुमच्याकडे आहे, थोड्या दिवसानं तो मातीचा घडा फुटून जाईल, मातीत विलीन होईल. अशा पद्धतीने ज्या वस्तू आहेत त्यांचं स्वरूप बदलत जाते, पण त्या स्वरूप वस्तू आहेत त्या ब्रह्मांडात राहतातच. आणि ह्या वस्तू भगवंतांनी कशा निर्माण केल्या आहेत, कुणाला किती पाहिजे त्या प्रमाणात निर्माण केल्या आहेत. आता हवा हवेत हवा सगळी ब्रह्मांडात सोडून दिली, पाणी भरपूर लागतंय, म्हणून पाणी काय केलं, खाऱ्या पाण्याचा एवढा साठा केलेला आहे त्या पाण्याचं बाष्पीभवन होतंय आणि पाऊस पडतोय. मला सांगा, एखादा ढग इथं येतोय आणि ढग फुटला की किती पाणी, किती किती लिटर पाणी, हजारो लिटर लाखो लिटर पाणी येते. एवढं पाणी आपण दुसऱ्या मार्गाने कुठनं उपलब्ध करू शकतो का? तरी भगवंतांनी सगळी नियोजन केलेलीच आहे, फक्त आम्ही निसर्गाचे नियम व्यवस्थित पालन करत नाही म्हणून त्यातलं संतुलन बिघडते. आणि हे नियम जर आपण पालन करू लागलो तर परत आणि राम राज्य येईल आणि भगवंतांची कृपा सदैव आपल्यावर राहील. आता एक कथा याच्याबद्दल छोटीशी सांगतो तुम्हाला, की भगवंतांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कसा आणि भगवंत क्षेम कसं वहन करतात ते. तर ही पद्मपुराणमध्ये कथा सांगितलेली आहे. एका गावात अर्जुनाचार्य नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत प्रामाणिक होते, सुस्वभावी, दयाशील, भगवतपरायण, संतोषी आहे त्याच्यात संत, कुटुंबवत्सल, आध्यात्मिक प्रवृत्ती, दररोज भागवतम भगवद्गीतेचं श्रवण करायचे, कुणावरही कधी अपशब्द वापरायचे नाहीत, अतिशय शांत स्वभावाचे, कुटुंबवत्सल होते, असे राहत होते. तर त्यांचं आपण संतोष हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपण दुःखी का आहोत, कारण आपल्याकडे संतोष नाही आहे. आहे जे भगवंतांनी माझ्याकडे दिलं आहे त्यात मी सुखी आहे, हे जर आपण विचार केले तर आपण दुःखी कधी होऊ शकत नाही. ही परिस्थिती का निर्माण झाली, मी माझं कर्म केलंय त्याचं मी फळ पळतोय, हे जर आपण विचार केलो तर आपल्याकडे कधी दुःख येणारच नाही. पण संतोष नाही म्हणून आपण कायमचे असंतोषी असतो, म्हणून संतोषी असणं खूप गरजेचं आहे. नियमितपणे गीता भागवतमचं वाचन करायचे, बाहेर जाऊन प्रवचनं करायचे, ज्ञानार्जन करायचे, ज्ञान दान पण करायचे आणि भगवंतांच्यावरती पूर्ण विश्वास. आणि हे जे असे भगवंतावर परायण भक्त असतात ना, त्यांचा भगवंतांच्यावरती पूर्ण विश्वास असतो, ते भगवंतावर अविश्वास कधी दाखवत नाहीत. एक दिवस असा झाला की घरामध्ये दुपारचं भोजन झाल्यानंतर पत्नीने सांगितलं की या संध्याकाळची काही व्यवस्था नाही आहे घरामध्ये, अन्नधान्य वगैरे काही नाही आहे. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, मी काय तरी प्रयत्न कर, हा त्याच्या अगोदरचं महत्वाचं आहे. मग भगवद्गीता वाचत होते ते, आणि भगवद्गीता वाचत वाचत हा श्लोक वाचत होते, अनन्य चिंतय तो माम ये जना परिउपासते तेषाम नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. हा शब्द वहाम्यहम, मी वहन करतो. हे म्हणाले, भगवंत हे अनंत कोटीचे ब्रह्मांडांचे नायक आहेत आणि मी स्वतः वहन कसं काय करतो म्हणतात, असं कसं होईल. भगवंत एवढ्या सगळ्या नियोजन करत असताना आध्यात्मिक आणि तुमचं भौतिक, तर स्वतः ते कसं जातील कोणा भक्ताकडे हे पुरवठा करायला. हे तर बहुतेक काय तर चुकलेलं असावं, एक तर लिहिताना चुकलेलं असेल किंवा सांगत असताना ऐकून घेण्यात चुकलं असेल. त्यातलं मी वहन करतो हा शब्द आहे, वहन करतो मी, अहम म्हणजे मी, तो शब्दावरती त्यांनी दोन खाट मारल्या त्या ब्राह्मणाने, मी या शब्दावरती दोन खाट मारले आणि परत भगवद्गीता ठेवली गुंडाळून आणि निघून गेले. मग पत्नीला सांगितलं, मी काय तरी संध्याकाळची व्यवस्था होते काय बघतो, म्हणून बाहेर निघून गेले. नंतर थोड्या वेळानं दोन मुलं आली आणि त्या मुलांच्याकडे मोठी बैलगाडी होती आणि त्यात सगळं अन्नधान्य महिनाभर लागेल एवढं अन्नधान्य भरलेलं होतं, भाजीपाला, अन्नधान्य, बाकीचं सगळं ज्या वस्तू लागतात त्या त्यांनी आणून घेऊन आले दारांच्या पुढं. तर ब्राह्मणीला म्हणाले की असं असं हे आत तेवढं ठेवायचं आहे. तर ब्राह्मणीने पहिला प्रश्न विचारले, कुणी पाठवून दिलं, आम्ही तर का सांगितलं नाही कुणाला. घरात अन्नाचा दाना नसताना ब्राह्मणी म्हणते की आम्हाला नको, कुणी पाठवलंय ते सांगा, आम्ही काही ऑर्डर दिलेली नाही आहे. म्हणजे प्रामाणिकपणा किती. आणि घरात संतोष मी म्हणतोय, ते घरी काय नाही आहे तरी सुद्धा माझे पती काय तरी आणतील यांच्यावरती विश्वास किती. तर मग ते म्हणते आम्ही काय ऑर्डर दिलेली नाही आहे आणि आम्हाला काय नको. मग ते म्हणते, नाही तुमच्या पतीनेच मला पाठवून दिलंय. असं बर, पतीने पाठव, ठीक आहे. मग सगळं उचलून सगळं धान्य वगैरे आठ ठेवतात मुलं, आणि मुलं अतिशय गोंडस, अतिशय सुंदर अशी आणि 5-6 वर्षाची 7 वर्षाची असतील अशी. त्यातला एक मुलगा गौरवर्णीय होता आणि दुसरा मुलगा होता तो सावळा रंगाचा होता. मग पत्नीनं सगळं ठेवून घेतलं आणि ती एवढी गोड मुलं पाहून कुणालाही प्रेम जागृत होत आहे तसं ती मुलं आई म्हणाल्या की माता म्हणाल्या की बस थोडं बाळानो काहीतरी तुम्हाला करून देते खाऊन जावा. तर नको नको म्हणले आम्हाला जायचं आहे लवकर आणि निघून जातो आम्ही तुमचे पती यायच्या अगोदर निघून जातो. तर ठीक आहे म्हणाले काय हरकत नाही मी काय थोडं तरी घ्या. तर नको म्हणाले आणि तुमचे पती फक्त क्रोधित होतात आमच्यावरती आणि आम्ही निघून जातो. आणि एक प्रश्न विचारला तुमचे पती असे क्रोधित होतात का हो क्रोध करतात का किंवा असं रागीट वगैरे आहेत का. तर पत्नी म्हणते नाही अजिबात नाही आहे ते तर खूप प्रेमळ आहेत आमच्या घरातल्या सगळ्या सदस्यावरती ते खूप प्रेम करतात. तर असं का विचारताय तुम्ही. तर तुमच्या पतीने माझ्या पाठीवरती खूप मारले तर दोन कोरड्याने दोन हे मारलेत वळ मारलेत तुम्ही जरा बघा पाहावं तर. आणि त्यांनी शर्ट उघडतात त्यांच्या पाठीवरती असे दोन कोरड्याचे रेषा उठलेले असतात आणि त्या लाल भडक झालेले असतात. आपण ज्यावेळी कोरड्याची वळ पाठीवर पडतात त्यावेळी लाल वळ उठलेले असतात ना रक्ताळलेले तसे दोन वळ असे उठलेले असतात. आणि ती दोन्ही मुलं दाखवतात त्या मातेला आणि म्हणतात हे बघा तुमच्या पतीने माझ्या पाठीवरती मारलेले आहे आणि दोन वळ उठलेले आहेत. तर आई त्या मातोश्री रडायला लागतात. त्या म्हणजे असं कसं एवढी कोळी सुंदर मुलं आणि आमचे पती असे नसून निष्ठूर असून सुद्धा नसून सुद्धा हे कसं काय मारले याने विचार पडतात. मग तिने थोडासा हात फिरवतात त्याच्यावरती थांब बाळतो ज्यावरती मला पटेल होते नको राहू दे म्हणले तुम्ही नुसतं हात फिरवलं त्याचा मला आनंद झाला आणि ती मुलं पटकन निघून जातात. नंतर पत्नीला पण काय समजत नाही हे असं कसं काय असं कसं माझे पती गेले. त्यानंतर ते निघून गेल्यानंतर थोड्या वेळानं ब्राह्मण घरी येतात ब्राह्मणांचा चेहरा पडलेला असतो. तर पत्नी विचारते आणि घरात सगळं साहित्य पडलेलं बघतात हे काय झालं. तर म्हणले तुमचा चेहरा का पडलाय. तर नाही म्हणले मी प्रयत्न केले पण संध्याकाळची तजवीज कुठं झाली नाही कुठं मिळालं नाही. तर हे काय. तर मग घडलेला वृत्तांत सगळे सांगतात असं असं दोन मुलं आलेली होती त्यांनी सगळे धान्य आणून ठेवलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की आम्ही घेत नव्हते हे धान्य पण त्यांनी सांगितले की तुम्हीच पाठवलेलं आहे म्हणून. तर मग ते विचार करायला लागतात आणि तुम्ही त्या अशा गोड सुंदर मुलांना तुम्ही का हो मारलं. तर मी मारलं. तर होय म्हणाले तुम्ही त्यांच्या पाठीवरती वळ उठलेले होते एवढं क्रूरपणा तुम्ही का दाखवला अशा गोंडस मुलावरती. तर हे विचार करायला लागतात मग कशी मुलं होती ती. तर मग ते एक गौरवर्ण होता तो असा असा ड्रेस परिधान केला होता निळी धोती होती त्याची परिधान केलेली डोक्यावरती पगडी होती आणि निळ्या रंगाचा कुर्ता होता. आणि दुसरा होता तो त्याचं पिवळं परिधान केलेलं धोतर होतं आणि उत्तरी होती आणि वरती फेटा बांधलेला होता. म्हटल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रूधार व्हायला लागतात आणि ते पत्नीला हात पकडतात तिचे आणि के म्हणतात मी इतके वर्षे भक्ती केली भगवंतांची पण मी ते करू शकलो नाही पण तू प्रामाणिकपणे माझी सेवा केलीस आणि भगवंतांची भक्ती केलीस म्हणून हे दुसरे कोण तिसरे कोण नव्हते तर हे साक्षात बलराम आणि श्रीकृष्ण होते. आणि त्यांनी हे सगळं आणून दिले म्हणाले आणि मग त्यांना पश्चाताप झाला त्यांची पत्नी पण रडू लागली हे पण रडू लागले आणि ब्राह्मणाला इतका पश्चाताप झाला मी किती क्रूरपणा केलो त्याच्या ध्यानात आलं की मी पेननं दोनच्या खाट मारलेल्या होत्या मी वहन करतो त्या शब्दावरती दोन खाट मारलेले होते त्यांनी त्याच्या हेच भगवंतांच्या पाठीवरती वळ मारल्यासारखे झाले. आणि हे ज्या अनंतकोटी ब्रह्मांडाचं पालन करणारे जे बोलतात ते करणारे त्यांच्या शब्दावरती मी खोट मारली म्हणजे त्यांच्या पाठीवरती वळ मारल्या मारल्यासारखं झालं चेड्या मारल्यासारखं झाले कोरडे मारल्यासारखं झाले आणि ते कोसळले जमिनीवरती आणि भगवंतांच्या गाभाऱ्यात देवाऱ्यात जाऊन भगवंतांच्या चरणावरती विग्रहाच्या चरणावरती पण ओक्साबोक्षे रडू लागले. मग पत्नी म्हणाली जे झालं ते झालं आता माफी मागा. नाही म्हणाली खूप मी पाप केलं आणि भगवंतांच्या वाणीवरती मी खाट मारलेलं आहे म्हणजे भगवंतांची असत्य वाणी ठरवणारा मी कोण सर्वसाधारण जीव. त्यांना खूप दुःख झालं मग शेवटी पत्नीने त्यांचं सांत्वन केलं आणि नंतर ते त्यांच्या भक्तीमध्ये परत त्यांची परत वृद्धिंगती झाली. तर अशा प्रमाणे जे भगवंत सांगतात ते स्वतः करतात ते केल्याशिवाय कधी राहत नाहीत. असे हे भगवंत आपण मनापासून ज्यावेळी भक्ती करू त्यावेळी ते सर्व दिशेने आमचे उपास काय म्हणतात पुरवठा करत असतात. मला सांगा ज्यावेळी महाभारताचं युद्ध सुरू झालं त्यावेळी 8-10 दिवस युद्ध झालं भीष्मदेव दररोज म्हणायचे 5 पांडवांचा मी आज एका पांडवांचा वध करतो उद्या एकाचा करतो असं म्हणत राहायचे. पण 8-10 दिवस युद्ध झालं सुरू होतं तरी सुद्धा पांडव एकही कुणाला भीष्मदेव किंवा कोणीच मारू शकले नव्हते. त्यामुळं दुर्योधन खूप क्रोधित झाले आणि एक दिवशी जाऊन भीष्मांच्या तंबूमध्ये जाऊन इतका अपमान केला त्यांचा की ते म्हणाले तुम्ही भीष्मदेव अन्न आमचं खाता आणि सेवा पांडवांची करताय, संरक्षण पांडवांचं करताय आणि अन्न आमचं खाताय. हे म्हटल्यानंतर भीष्मदेवाला खूप क्रोध आला आणि भीष्मदेव म्हणाले, उद्या संध्याकाळपर्यंत 5 पांडव जिवंत नसतील. ठीक आहे, मी प्रतिज्ञा करतो. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. दुर्योधन पण खुश झाला. भीष्म प्रतिज्ञा करतोय म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत 5 पांडव नसणार. झालं, त्यानंतर आले घरी सगळे. दुर्योधन खुश होते, हे पण आले. नंतर चक्रा मारत होते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन झोपले होते तंबूमध्ये. हे चक्रा मारताना श्रीकृष्ण विचार करत होते त्याचा काय युक्ती करायची. मग त्यानंतर द्रौपदीला बोलवा म्हणाले, तर आत्ताच बोलवायला पाहिजे काय, सकाळी बोलवलं तरी मध्यरात्रीची वेळ, आत्ताच बोलवायला पाहिजे काय, सकाळी बोलवलं तर चालतं. नाही नाही, आत्ताच बोलवायला पाहिजे. द्रौपदीला बोलवून आणलं. मग चल कपडे घाल, हे घाल माझ्याबरोबर चल. तर आत्ता? हो आता जायचं म्हणाले. दोघे चालत निघाले आणि कौरवांचा तंबू, कौरवांचे तंबू इकडच्या बाजूला, समोरच्या बाजूला पांडवांचे तंबू. आणि पूर्वी युद्ध कसं व्हायचं, संध्याकाळी शंख वाजल्यानंतर युद्ध बंद, त्यानंतर शत्रू असू दे कोणी असू दे मित्र मित्रासारखं वागायचं. ह्या पक्षातला माणूस तिकडे सुद्धा जाऊन गप्पा मारत बसायचा, त्या पक्षाचा इकडे सुद्धा माणूस गप्पा मारायचा, तिथं काय वैरवाद नाही. सकाळी शंख वाजला की युद्ध सुरू, दोघे शत्रू. युद्ध संपलं संध्याकाळी शंख वाजला की दोघे मित्रासारखे वागायचे, अशी परिस्थिती असायची. मग भगवान श्रीकृष्ण चालालेत आणि बरोबर द्रौपदी चाला लागली. मग द्रौपदी चालल्यानंतर रात्रीची वेळ, चपलांचा आवाज आला, कर कर कर. म्हणून भीष्मदेव द्रौपदीला म्हणाले, तुझी चप्पल काढ इकडे घे. मग अरे मी घेऊ भैया, तर म्हणले तू घेतोस, दे इकडे माझ्याकडे. चप्पल हातात घेतले, आपले पण चप्पल काढले हातून, हातात घेतले, भीष्मदेवांच्या तंबूच्या पुढे गेले आणि त्याला सांगितलेलं होतं, दुसरं काही करायचं नाही, ध्यानस्थ बसले असतील भीष्मदेव त्यांना दंडवत करायचा आणि नमस्कार करायचा. आणि ठीक आहे म्हटलं. तर भगवान श्रीकृष्ण तंबूच्या बाजूला बसले आणि आज द्रौपदीला पाठवलं. द्रौपदी गेल्या, भीष्मदेव ध्यानच बसलेले होते. कोणीतरी स्त्री आले, त्याच्या त्याच्या संबंधित आणखी एक कथा याला जोडून आहे, पण आपलं प्रवचनाला तितका वेळ नाही म्हणून मी शॉर्ट करत होतोय. तर भीष्मदेवाच्या समोर गेल्यानंतर कोणीतरी स्त्री आले याची जाणीव झाली ह्यांना, भीष्मदेवांना. आणि मग नमस्कार केला आणि नमस्कार करते म्हटले आणि त्यांनी नमस्कार केला. आणतन भीष्मदेवानी काय आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ, सौभाग्यवती भाऊ हा आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भाऊ म्हटले आणि डोळे उघडता तर समोर द्रौपदी. मग म्हणाले, द्रौपदी कशी का आलीस तू? तर म्हणाले, तुम्ही आता दुर्योधनाला वचन दिलंय की उद्या संध्याकाळपर्यंत 5 पांडव जिवंत असणार नाही, आणि आता तुम्ही तर मला आशीर्वाद दिलाय की सौभाग्यवती भाऊ, आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. मग भीष्मदेव विचार करायला लागले, हे डोकं कुणाचं चालणार विचार करायला ते, तुझ्याबरोबर कोण आहेत? तर द्रौपदी काय बोलत नव्हती, तोपर्यंत तंबूच्या बाहेर येथून बघतात तर भगवान श्रीकृष्ण आपले आणि द्रौपदीचे चपला छातीला लावून घेऊन बसलेत. तर मग ते बघून भीष्मदेवांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. भीष्मदेव म्हणतात, भगवंत कृष्णा, तू किती भगवंतांची काळजी घेतोस, तुला भक्तवत्सले नाव देतात ह्याच्यासाठी तू किती भक्तांची काळजी घेतोस, एवढी एवढी किरकोळ किरकोळ सुद्धा काळजी घेतोस, तरी इतके भगवंत भक्तवत्सल आहेत. आणखीन एक कथा याचे संबंधित. असंच एक दिवशी परत दुर्योधन खूप खूप चिडले आणि परत ह्यांना भीष्मदेवाला म्हणाले की तू आमचं अन्न खाताय आणि पांडवांच्या बाजूने युद्ध करताय, म्हणून खूप खूप काहीतरी बोलले. त्यानंतर हे अपमान सहन झाला नाही, त्याशी म्हटले की आणि तुम्ही सांगताय आणि तुमचंच वचन मोडताय. तर मग म्हणाले, हे 5 बाण तुझ्या हातात घे आणि हे तुझ्याकडेच ठेवायचे, कोणाला द्यायचे नाहीत, आणि उद्या संध्याकाळपर्यंत ह्या 5 बाणाने 5 पांडव समाप्त, 5 पांडव जिवंत राहणार नाही. द्या. दुर्योधन खुश, आता बाण तरी माझ्याकडे 5 आहेत, त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत 5 पांडव कोण आयातीत राहणार नाहीत. ठीक आहे, त्यांनी 5 बाण आणले, दुर्योधन झोपले निवांत. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण तंबूत फेऱ्या घालत होते एकसारखं. तर मध्येच उठले आणि अर्जुन झोपले होते. तर अर्जुनाला उठवले, उठ उठ म्हणले. अर्जुन म्हणले, काय तर किती मध्यरात्र झाली, मला झोपू द्या की नाही. उठ उठ म्हणले, तुझं काम आहे काय आहे, उद्या केलं तर चालत नाही काय. उठ उठ म्हणाले, काय यांच्याकडे जायचं, दुर्योधनाकडे. तर नाही, भीष्मदेवांनी काय प्रतिज्ञा केली तुला माहित आहे काय? तर काय केली? तर उद्या संध्याकाळपर्यंत 5 पांडव जिवंत राहणार नाहीत अशी प्रतिज्ञा केली. मग ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही म्हटले आणि झोपले परत अर्जुन. अरे मी काय सांगतोय, तू झोपतोयस तर ते सगळं सांभाळायचं, तुम्ही सांभाळायचं म्हणाले. ते विचार मी कशाला करू, मी झोपतो म्हणले. तुमचं तुम्ही बघा, 5 पांडव जिवंत राहिले तरी तुमचंच नाव होणार आहे, नाही राहिले तरी तुमचंच नाव होणार आहे. जरी नाही राहिले तर भगवंताचं भगवंत संरक्षण करत नाहीत भक्ताचं म्हणणार, आणि राहिले तर काय तुमचंच नाव होणार, तुम्ही भगवंताच आहात. परत झोपले, अरे उठ म्हणाले तुला माझं काम आहे, उठतो. तर काय करायचं, तर मी सांगतो तेवढं करायचं. आता दुर्योधन आहे त्याच्याकडे जायचं आणि त्याला चरणाला स्पर्श करायचा. आणि ते का तो मोठा भाऊ आहे, संध्याकाळी सगळे मैत्रीचे संबंध असू ते, त्यावेळी तो म्हणेल तू दर हे ज्यावेळी त्यांच्या चरणाला स्पर्श करशील त्यावेळी तुला काय पाहिजे ते माग म्हणेल. तुला काय पाहिजे, राज्य पाहिजे, काय पाहिजे, काय हवं ते माग. त्यावेळी ते पाच मान तेवढे दे म्हणून सांगायचं. मग गेले अर्जुन त्याप्रमाणे भीष्मदेवाच्या तिथं गेले, त्यांच्या चरणाला स्पर्श, सॉरी भीष्मदेव नाही दुर्योधनाकडे गेले, चरणाला स्पर्श केला. दुर्योधन म्हणाले काय हवं ते माग, तू लहान भाऊ आहेस, हे राज्य जरी मागितलंस तरी मी तुला देऊन टाकतो. तर अर्जुन म्हणाले मला राज्य वगैरे काय नको आहे, ते पाच बाण तेवढे द्या तुमच्याकडे भीष्माने दिलेत ते. मग झालं की पाच बाण देऊन टाकले, हे जर घेऊन टाक म्हटले. मग दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली, भीष्माने दुर्योधनाला बोलवले ते पाच बाण मी काल दिले ते कुठं आहेत ते दे माझ्याकडे. तर ते काल नेले की अर्जुनने, तर कधी आलता अर्जुन, तर काल रात्री आला होता. तर ते म्हणाले हे कुणी सांगितलं, तर हे भगवंतांची श्रीकृष्णाचीच ही सगळी आयडिया असणार. तर अशा पद्धतीनं ज्या ज्यावेळी पांडवांच्यावरती युद्ध संकट आली, ज्या ज्यावेळी पांडवांना अडचणीत आणायचा प्रयत्न केला कौरवाने, त्या त्यावेळी भगवंत त्यांच्याबरोबर होते आणि भगवंतांनी त्यांचं सहाय्य केलं आणि भगवंतांनी त्यांना वाचवलं. अशा हजारो हजारो लाखो कथा आहेत ज्यात भगवंतांनी भक्तांच्यावरती प्रेम करून त्यांना वाचवलेलं आहे. फक्त आपण काय करायचं आहे, भक्ती भक्ती म्हणजे काय, तुमचा सगळा संसार व्याप सगळा सोडून भक्ती करायची असं नाही, असं नाही आहे. दररोज जेवढ्या होतील तेवढी एक दोन माळांना सुरुवात करा, एक दोन एक माळ करा, दोन माळ करा, चार माळा करा, दहा करा, सोळा करा, दररोज थोडंसं सगळं भगवंतांच्या ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप करायचा. झोपतेवेळी आठवणीनं आपण करायचा, उठल्यानंतर करायचा. दररोज भगवद्गीतेतला एखादा श्लोक वाचायचा, भागवतम असेल तर त्याच्यातला एक श्लोक वाचायचा. आठवड्यातून एका दिवस कधी आपल्याला जमे त्यावेळी मंदिरात येऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं, प्रभुपादांचं दर्शन घ्यायचं. आमच्या इथं भक्त असतात, त्यांच्याकडून भगवंतांच्या बद्दलच्या कथा ऐकायच्या. आज जसं तुम्ही आलाय असं, फक्त हाच भक्तिमार्ग आहे. भक्तिमार्ग म्हणजे काय, फार मोठा कसं, त्याच्याहून जास्त आपल्याला दोन वेळा रोजीरोटी घ्यायसाठी आपण जेजेळी कष्ट करावे लागतात, हे फक्त जिवंत राहण्यासाठी. आणि जर ह्या जन्ममृत्यू जराव्याधीतनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला किती कष्ट करावे लागले पाहिजेत. पण भगवंत फार कृपाळू आहेत. फक्त माझं नामस्मरण करा, ते हेच आपण ऐकलो, माझं नामस्मरण कर म्हणतात ते. ह्या भगवंताच्या नामाचा जप करायचा, भगवद्गीता वाचायची, समजली नाही तरी सुद्धा वाचायचं. डॉक्टर ज्यावेळी आपल्याला औषध देतात त्या गोळ्या आपण खातो, त्यावेळी विचार करतो काय ह्या गोळीमुळं काय होतंय, ह्या गोळीमुळं काय होतंय, असे तीन गोळ्या दिल्या असतील तर विचार करतो ह्या गोळीने काय होईल, या गोळीने काय होईल. पण ते परिणाम जे आत गेल्यानंतर करायचं तेच करतंय. हे वाचन जरी केलं, ही भगवंतांची वाणी आहे. ज्यावेळी आपण भगवद्गीता वाचतो त्यावेळी भगवंतांचं आपलं आदान प्रदान होत असते, भगवंतांचे शब्द आहेत ते. तर हे भगवंतांचं ज्यावेळी भगवद्गीता वाचतो त्यावेळी भगवंतांचं आदान प्रदान होत आहे आणि त्याचे जे परिणाम व्हायचे ते होतातच हृदयावरती. म्हणून दररोज थोडीशी भगवद्गीता वाचायची. आपण भगवद्गीता इथं आपल्या स्टॉलवरती मिळतात, एक भगवद्गीतांना जायची. आपण अनेक गोष्टीवरती इतके खर्च करतोय, एक हवाशे 150 रुपयाची भगवद्गीता आपल्या घरी असेल तर साक्षात भगवंतांची उपस्थिती आपल्या घरात आहे. तर दररोज एक श्लोक जरी वाचला आणि एखादे माळ जरी तुम्ही जपा सुरू केला तर बघा तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होत आहे ते आपण अनुभव घ्यायला पाहिजे. मी सांगून नाही चालणार किंवा दुसरे कोणी सांगून चालणार नाही, हे करून पहा आणि मग काय त्याच्यात आपल्या परिवर्तन होतंय आणि किती आनंद मिळतोय आणि हे जीवन किती आनंदी आहे आणि आपण पूर्वी काय करत होतो ते किती दुःखमय होतं आणि किती काय म्हणतात ते भ्रमिक होतं ते त्यावेळी समजेल. म्हणून आपल्या चरणी नम्र विनंती आहे की हे करत चला. इथं मोठमोठे उत्सव साजरे होतात, जन्माष्टमी सारखे अनेक अनेक उत्सव होतात, गौरपौर्णिमा उत्सवाला इथं येत चला आणि सहभागी व्हायचं. इथं कीर्तन होत असतंय, लेक्चर्स होत असतात, येऊन ऐकायचं. बाकी काय नाही आहे, फक्त एवढं केलं हा भक्तिमय मार्ग आहे. आता हे अर्जुन परीक्षित महाराज यांच्यासारखे काय सगळे संसार सोडून करत नव्हते, पांडव सगळे राज्य करतच करत होते ना, अमरीश महाराज सारखे सगळे राज्य करतच करत होते. आपण पण आपले संसार करत करतच भक्ती करायची आहे. संसाराचा त्याग करून भक्ती करा असं कुणी आचार्य शिकवणार नाही किंवा प्रभुपादी शिकवत नाही, तर आमची संस्थाही शिकवत नाही. हे संसार सांभाळत सांभाळत एवढं केलं की आपणही त्यांच्यासारखं शाश्वत आनंद प्राप्त करू, भगवद्धामाची प्राप्ती करू. हरे कृष्ण हरि बोल हरि बोल. आणि ह्या बाबतीत तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन हवं असेल भक्तिमय कार्य करण्यामध्ये तर आमची संस्था कधीही तत्पर आहे आपल्याला मदत करायसाठी. कधीही तुम्ही कुठल्याही आचार्यांना, इथं संन्यासी ब्रह्मचारी असतात, कुणालाही विचारलं तर तुम्हाला मदत करू शकते. हरे कृष्णा.